आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात प्रारंभ. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी 10व्यांदा घेतली शपथ. आणि गडचिरोलीमध्ये स्वतंत्र स्टील क्लस्टर उभारण्यासाठीचा प्रस्ताव एआयडीद्वारा मुख्यमंत्र्यांकडे सादर. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या संविधान पीठानं आज हा निवाडा दिला. संविधानातल्या या पेजावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला होता. त्यावर संविधान पीठानं असं म्हटलंय की विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपालांना विलंब होत असेल तर सर्वोच्च न्यायालयाला त्याप्रकार प्रकरणी हस्तक्षेप करून विलंब टाळायला सांगता येईल. विधेयकातील तरतुदी मान्य नसल्यास राज्यपालांना ते विधानसभेकडे परत पाठवता येतं किंवा राष्ट्रपतींकडे मार्गदर्शनासाठी पाठवता येतं. 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीला आजपासून गोव्यात पणजी इथं सुरुवात होत आहे. यावर्षीच्या इफ्फीची सुरुवात एका विशेष पथसंचलनातून होणार असून प्रेक्षकांचं स्वागत चित्ररथ लोकगीतं आणि भारत एक सूर या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 81 देशातल्या 240 चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. सुवर्णमयूर पारितोषिकासाठी 15 चित्रपटांना नामांकन असून यामध्ये गोंधळ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्या 50व्या चित्रपट कारकिर्दीबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. इफ्फीच्या निमित्तानं पणजीत भरलेल्या वेव्ज फिल्म बाजाराचं उद्घाटन आज माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या हस्ते झालं. या समारंभात दक्षिण कोरियाचे खासदार जेवोन किम यांनी केलेलं वंदे मातरमचं गायन हे समारंभाचं मुख्य आकर्षण होतं. महाराष्ट्र राज्याच्या शहरी विकासाच्या भविष्यासाठी सुरक्षित भाडेतत्वावरील घरे हा आता मुख्य प्रवाहातील पर्याय म्हणून स्वीकार करण्याची वेळ आली आहे. म्हाडातर्फे तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य भाडेतत्वावरील घरांच्या धोरणाच्या प्रारूप मसुद्याची मांडणी परवडणारी सर्वसमावेशक पारदर्शक आणि सुलभता या 4 मूलभूत तत्वांवर आधारित आहे. बदलत्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत तरुण पिढीला लवचिक गतिशील आणि परवडणारे निवास उपलब्ध करून देणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी काल केलं. म्हाडातर्फे वांद्रे येथील सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य भाडेतत्वावरील घरांच्या धोरणाच्या प्रारूप मसुद्याचं सादरीकरण आणि हितधारकांशी चर्चासत्र कार्यक्रमात संजीव जयस्वाल यांनी आपलं मत व्यक्त केलं. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवक पदाचे उमेदवार होते. आल्हाद कलोती यांच्या प्रभागातून रिंगणात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारासह 9 उमेदवारांनी माघार घेतल्यानं कलोती यांच्या अविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व उमेदवारांनी माघार घेणे पसंत केले. हा दूरदृष्टीचा विजय आहे असं युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी आणि चांदूर बाजार परिसरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील महत्वाचे कार्यकर्ते आणि शेकडो समर्थकांनी युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. वायएसपीचे मार्गदर्शक सुनील राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा स्वाभिमान पार्टीच्या राजापेठ इथल्या मुख्य कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2025 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात मतदान जनजागृतीवर मोठा भर देण्यात येत आहे. वाशिममध्ये आज भव्य मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. रॅलीतील आहोत आम्ही मतदार, मतदान हक्क अवश्य बजावणार, तुमचे मतदान तुमचा अधिकार, सुयोग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करा अशा प्रभावी घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 नोव्हेंबर रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 128वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार 1800117800 या निःशुल्क क्रमांकावर मोदी अॅप किंवा माय GOV ओपन फोरमवर येत्या 28 तारखेपर्यंत पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन SMSच्या माध्यमातूनही पंतप्रधानांना आपले विचार पाठवता येतील. बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी आज 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पटना इथल्या प्रसिद्ध गांधी मैदानावर झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनीही यावेळी शपथ घेतली. यात भाजपचे सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा, मंगल पांडे, नितीन नवीन, रामकृपाल यादव यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. एआयडी अर्थात असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटनं गडचिरोलीमध्ये स्वतंत्र स्टील क्लस्टर उभारण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औपचारिकरित्या सादर केला आहे. एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे यांनी मुख्यमंत्र्यांची नागपूरमध्ये भेट घेऊन गडचिरोली स्टील हब विकसित करण्यासंबंधी संकल्पनापत्र सादर केलं. या पत्रात गडचिरोली स्टील हबला शाश्वत आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक असलेल्या उत्पादन आणि पूरक उद्योगांचं क्लस्टर म्हणून विकसित करण्याचा विचार मांडण्यात आला आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या लोखंड धातूपासून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती तसंच संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देण्यावर या प्रस्तावात विशेष भर देण्यात आला आहे. हा प्रस्ताव अॅडव्हान्टेज विदर्भ 2025 दरम्यान झालेल्या महत्वपूर्ण चर्चांवर आधारित आहे. मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन अॅग्रोव्हिजनचं उद्घाटन उद्या सकाळी 10:30 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील मैदानावर होणार आहे. अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सहकारिता राज्यमंत्री डॉ पंकज भोयर आदी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग यांनी घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2025चा निकाल 11 नोव्हेंबर 2025 रोजी घोषित झाला आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था SIAC मुंबई इथं अभिरूप मुलाखत कार्यक्रम तसंच क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा फायदा घेण्यासाठी 26 नोव्हेंबर 2025 पूर्वी CAC.SET2025@gmail.com या ईमेलवर अर्ज पाठवावे असं आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ भावना पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे. महिलांचे सामाजिक सांस्कृतिक विचारपीठ असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं 3 दिवसीय महाअधिवेशनाचं आयोजन चंद्रपुरात करण्यात आलं आहे. 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान होणारं हे अधिवेशन प्रियदर्शनी सभागृहात होणार आहे. या महाअधिवेशनाची सुरुवात उद्या दुपारी 4 वाजता जिजाऊ अभिवादन रॅलीनं होणार आहे. ही रॅली पवित्र दीक्षाभूमीला अभिवादन करून सुरु होईल. चंद्रपूर शहरात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून 26,101 घरांमध्ये 71 चमूंद्वारे नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. सिडनी इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि HS प्रणॉय यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तर किदांबी श्रीकांतनं चायनीज तैपेईच्या ली चिया हाओचा पराभव करून अंतिम 16 स्थान निश्चित केलं आहे. विदर्भात आज सर्वात कमी तापमान भंडारा जिल्ह्यात 10.10 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. त्यानंतर गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ इथं 11 अंश सेल्सिअस तर नागपूर, गडचिरोली, अकोला आणि अमरावती इथं 12 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान कमाल तापमानात वाढ होत असून सर्वाधिक कमाल तापमान अमरावती इथं 30.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. महार वतनच्या मुद्द्यावर अद्यापही कुठलाही समाधानकारक तोडगा सरकारनं काढलेला नाही. राज्यभरातील महार वतनासह रामोशी देवस्थान पाटील वतनाची जमीन मूळ वतनदारांना हस्तांतरित करण्यासाठी आणि या अनुषंगानं अभ्यासासाठी सरकारनं उच्चस्तरीय अभ्यास समिती स्थापन करावी अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ हुलगेश चलवादी यांनी केली आहे. विशेष कायदा करून मूळ मालकांना या जमिनी हस्तांतरित केल्या तरच त्या सुरक्षित राहतील असं मत डॉ चलवादींनी व्यक्त केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात प्रारंभ. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी 10व्यांदा घेतली शपथ. आणि गडचिरोलीमध्ये स्वतंत्र स्टील क्लस्टर उभारण्यासाठीचा प्रस्ताव एआयडीद्वारा मुख्यमंत्र्यांकडे सादर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.